नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत आजपासून 60 रुपयांनी वाढ झाली आहे. हा दर महानगरांमध्ये लागू होईल. या वाढीनंतर आता मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 912.50 रुपये, दिल्लीत 913 रुपये, कोलकातामध्ये 939 रुपये तर चेन्नईमध्ये 928.50 रुपये झाली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही 115 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईबाबत समाज माध्यमांवर पसरणाऱ्या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. नागरिकांनी यासंदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन इंडियन ऑईलतर्फे करण्यात आलं आहे. देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा आणि वितरण व्यवस्था सुरळीतपणे सुरू आहे. नागरिकांनी घाबरून न जाता पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असंही इंडियन ऑईलनं म्हटलं आहे. दरम्यान इस्रायल इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारण प्रेक्षक संशोधन परिषदेला पुढील 4 आठवड्यांसाठी वृत्तवाहिन्यांना दिलं जाणारं टीआरपी रेटिंग तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. काही वृत्तवाहिन्या या संघर्षाबाबत संवेदनशील आणि संदिग्ध माहिती प्रसारित करत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं आहे. अशा वृत्तांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये विशेषतः ज्या लोकांचे नातेवाईक युद्धग्रस्त भागात राहतात त्यांच्यामध्ये अनावश्यक भीती आणि चिंता निर्माण होत असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं आहे. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता तात्पुरता उपाय म्हणून ही मानांकन प्रक्रिया 4 आठवड्यांसाठी स्थगित ठेवण्यात आली आहे. पुढील निर्देश मिळेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवी दिल्लीतील माणेक शॉ केंद्रात एका कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. महिला आणि बालक विकास मंत्रालयातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सशस्त्र दल, पोलीस आणि इतर क्षेत्रांसह विविध मंत्रालयं, विभाग आणि संघटनांमधील सुमारे 1000 महिला या कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमात 2 गटचर्चा होतील. पहिला कार्यक्रम कामगार संहिता, महिला सक्षमीकरण आणि दुसरा स्वयंसहाय्यता गटामधील महिला उद्योजकांवर केंद्रित असेल. पत्रकार हत्येप्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याची पंजाब हरियाणा उच्च न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. 2002 पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय न्यायालयानं राम रहीम आणि अन्य 3 जणांना दोषी ठरवलं होतं. राम रहीम बलात्कार आणि इतर गुन्ह्यांसाठी 7 वर्षांपासून तुरुंगवासात होता. अन्य 3 जणांची शिक्षा कायम ठेवण्यात आली असून न्यायालयानं त्यांचे अपील फेटाळून लावल्याचं सूत्रांनी सांगितलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 7व्या नामविस्तार दिनानिमित्त ज्येष्ठ समाजसेविका डॉ मंदाकिनी आमटे यांना पहिल्या अहिल्यारत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे, कुलगुरू डॉ प्रकाश महानवर आणि नाशिक मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनवणे यांची उपस्थिती होती. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या भामरागड इथं आदिवासी बांधवांसाठी केलेल्या मोलाच्या कार्याची दखल घेत डॉ मंदाकिनी आमटे यांना सोलापूर इथं आयोजित एका विशेष सोहळ्यात 51,000 रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. यावेळी डॉ आमटे यांनी हेमलकसा इथल्या सुरुवातीच्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. रस्ते, वीज आणि संवादाची साधनं नसतानाही केवळ सेवाभावातून आदिवासींचा विश्वास जिंकता आला असं त्या म्हणाल्या. दरम्यान नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठ परिसरात ग्रंथ थदिंडी, वृक्षारोपण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समितीसह 5 विषय समितींच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी येत्या 12 मार्चला एक विशेष सभा होणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी या विशेष सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील. स्थायी समितीसह शालेय, आरोग्य, समाज कल्याण, शहर सुधार आणि महिला बालकल्याण या 5 विषय समितींच्या सदस्यांची नियुक्ती गेल्या गुरुवारी 5 मार्चला करण्यात आली. त्यानंतर सभापती निवडीसाठी पालिकेच्या सचिव कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाला पत्र पाठवून विशेष सभेचं आयोजन करण्याची विनंती करण्यात आली होती. हवामान. राज्यात आज सर्वत्र कोरडं हवामान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. दरम्यान गेल्या 24 तासात राज्यात तापमानात वाढ झाली आहे. अमरावती इथं सर्वात जास्त 40 अंश सेल्सिअस इतकं तापमान तर अहिल्यानगर इथं 14.7 इतकं तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात सरासरी 36 ते 38 अंश सेल्सिअस इतकं तापमान असून परभणी जिल्ह्यात सर्वाधिक 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 नमस्कार.